So, good afternoon, everybody. Enjoyed your tea? So, as I said, this afternoon I'll talk for a bit more. Continue to talk about the system of meditation. And then again, an opportunity for any questions arising. And then we'll really meditate. But I think it is useful to have quite a bit of background to the practice before you go much further with it.
So
we've been talking about integration. And I think you've got a very basic idea of what it is you're trying to do.
You're
trying to learn to take more responsibility for karma.
And the
mindfulness of breathing is a very effective practice for building that sort of strength and responsibility.
So you're more able to take
responsibility for your moral action. But of course, you have to do more than just, as it were, take responsibility. Taking responsibility means shaping your intentions.
It means
training yourself in skillful motivation. It means developing skillful intention. So this is the next stage in meditation. You could say the first stage is integration, taking responsibility for your mental states. The second stage is shaping those mental states so that they become more skillful.
Really,
that's quite easy to understand what that means.
It's
not so easy to do it, but it's easy to understand what it means.
And it consists
in making quite a bit of mental effort. Effort in Buddhism means four things.
Means
first of all the effort to get rid of unskillful motivation from your mind. Then the effort to prevent unskillful intentions arising. Then the effort to bring skillful intentions into play. And the effort to preserve those skillful intentions that you've already got.
There's
a quite interesting sutta in the Pali Canon. You know that the Buddha taught after his enlightenment. And his teachings were remembered. They weren't written down at that time. But they were, as far as we can tell, fairly faithfully remembered orally.
पण ते एक प्रकारे जे आहे मौखिक त्याचं ते पठन करायचे पाठांतर करायचे
and after about 400 years they were written down in Sri Lanka
आणि त्याच्यानंतर 400 वर्षांनंतर श्रीलंका मध्ये ते सगळ्या ज्या शिकवणी आहेत त्या लिहिल्या गेल्या
and they were written down in this Pali language
आणि त्या शिकवणी पाली या भाषेमध्ये लिहिल्या गेल्या
we know that of course they changed something over those years
आणि इतक्या वर्षांमध्ये आपल्याला हे माहिती आहे की त्यांनी काही काही गोष्टी ज्या आहेत त्या बदलल्या
some things were added some things were taken out some things were changed
तर त्या शिकवणीमध्ये काही जास्तीची त्यांनी भर घातली काही काढून टाकलं त्याच्यामध्ये आणि काहींमध्ये बदल केला
इट्स नॉट अ टेप रेकॉर्डिंग ऑफ द बुद्धस स्पीच
कारण बुद्ध जे काही बोलले होते त्याचं काही असं रेकॉर्डिंग झालेलं नव्हतं
बट वी गॉट अ चेक बिकॉज the traditions were passed down in different lineages
पण आपण याचा शोध घेऊ शकतो कारण वेगवेगळ्या वंश परंपरांमध्ये त्या शिकवणी ज्या आहेत त्या गेल्या होत्या
so the Chinese have a different set of records of the Buddha's teaching but which matches very closely the one we've got in the Pali
तर चायनीज लोकांचा जे आहे शिकवणींचा वेगळा एक संच आहे पण पाली मध्ये आपल्याकडे जो संच उपलब्ध आहे त्याच्याशी तो फार मिळता जुळता आहे
एनीवे देयर्स अ सूत्र दॅट इज फेअरली ऑथेंटिक कॉल्ड द टू काइंड्स ऑफ थॉट सूत्र
तर हे सूत्र खूपच म्हणजे प्रामाणिक आहे असं आपण समजू शकतो आणि याच्यात एक सूत्र आहे की दोन प्रकारांच्या विचारांचं सूत्र
अँड द बुद्ध सेज दॅट व्हेन ही वॉज अ यंग मॅन just freshly gone into the jungle he had a thought
buddha asa mhantat ki jeva te tarun hote ani nuktes te jangla madhe gele hote teva tanna ek vichar ala
he noticed that there were two different kinds of thought in his mind
ani tanna asa tancha nirikshanat ala ki tancha manamade don vibhinna prakarche vichar hote
there were thoughts of craving
tar asakti che vichar hote
thoughts of hatred
dveshache vichar hote
and thoughts of cruelty
ani krurteche suddha vichar hote
that's one kind
ha ek prakar ahe
then there was another kind which were thoughts of the opposite
ani dusra prakarche vichar hote je yacha viruddha hote
so he thought to himself why don't I choose the latter and get rid of the former
ani mag tanni asa vichar kela ki mi he ka nivdu nay ani te ka ghalavun deu nay
and he noticed when he began to do that there was a very definite change in his own experience
ani jeva tanni asa karnyacha prayatna kela ta tyancha he lakshat ala ki tyancha anubhavamade faras nischit asa ek badal ghadun ala
so that's what we're doing
ani tech apan karnyacha prayatna
karto we're trying to choose the skillful thoughts that arise in our minds
तर आपल्या मनामध्ये जे कुशल विचार निर्माण होत असतात त्यांना निवडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत
and this is the second stage of our practice
आणि आपल्या जे काही सराव आहे त्याची ही दुसरी पातळी आहे
and for us it's represented especially by the maitri bhavana maitri vikas practice
आणि आपल्यासाठी हे maitri vikas किंवा maitri bhavanecha dhyanamध्ये दिसून येते
and in this practice as many of you will know we're deliberately cultivating desire for the welfare of others
ani tumcha paiki baras lokanna maiti asel ki ya sarava madhe apan janivpurvak dusryancha itaryancha bhalyachi ji kamna ahe ti vikasit karat asto
we call the practice in pali metta bhavana
तर पाली मध्ये या सरावाला आपण मेत्ता भावना असं म्हणत असतो
मेटा इज मैत्री
आणि मेत्ता म्हणजे मैत्री
बट देयर इज अ कॉम्प्लिकेशन ऑफ कोर्स फॉर यू इंडियन्स
पण तुम्हा भारतीयांसाठी एक इथे जटिल अशी गोष्ट आहे गुंतागुंतीची
लाइक मेनी वर्ड्स फ्रॉम अर्ली बुद्धिझम भावना मीन्स समथिंग डिफरंट नाउ टू व्हॉट इट मेंट देन
तर जसं बौद्ध परंपरेमधल्या अनेक शब्दांसोबत झालेलं आहे तर त्यावेळेचा भावना या शब्दाचा जो अर्थ होता तो आत्ताच्या भावना या शब्दाच्या अर्थापेक्षा वेगळा आहे
I found this very difficult it's taken me some time to realize
आणि कधी कधी मला स्वतःला अनुभव करण्यासाठी खूप कठीण असं जातं
When I first came to India I thought oh I know quite a lot of words because they're words I've learned from early Buddhism
तर कारण मी जेव्हा भारतात पहिले आलो तर मला असं वाटायचं की अरे मला खूप सारे शब्द माहिती आहे कारण हे सगळे शब्द मी बौद्ध ग्रंथांमध्ये वाचले होते, बघितले होते.
So for instance, Vedana in early Buddhist psychology simply means feeling whether pleasant or painful.
जसा शब्द आहे वेदना, तर सुरुवातीच्या बौद्ध काळात वेदना या शब्दाचा अर्थ फक्त इतकाच होता की तुम्हाला सुखद वाटत आहे की दुःखद वाटत आहे.
So I had many a conversation with people which we were talking about completely different things.
आणि बरेच वेळा माझा लोकांशी संपर्क व्हायचा आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगळ्याच गोष्टींबद्दल बोलत.
Because vedana now means dukkha.
कारण आत्ताचा वेदना या शब्दाचा अर्थ आहे दुःख.
It's very interesting. I wonder how that happened, that change in meaning.
आणि हे खूपच मजेशीर असं आहे आणि मला असं कळत नाही की हे अर्थांमध्ये असे बदल कसे घडून आले.
But the one that makes it most interesting is samsara.
आणि अजून एक असाच शब्द आहे संसारा.
Samsara in early Buddhism simply means the opposite of nirvana.
आणि सुरुवातीच्या बौद्ध अर्थानुसार संसार या शब्दाचा अर्थ निर्वाणच्या विरुद्धार्थी तो शब्द होता.
But of course now samsara means family.
पण आता संसार म्हणजे कुटुंब.
Well, I wonder why that is.
आणि मला आश्चर्य वाटतं की असं का झालं.
It's quite interesting the way that words change their meanings, and you know, I have to be very careful because I know a little Pali, so I can get quite confused.
आणि फारच रोचक आहे की कशा पद्धतीने शब्द आपला अर्थ बदलत जातात आणि मला फारच काळजी घ्यावी लागते.
So anyway, bhavana of course in modern Indian languages means feeling.
आणि भावना या शब्दाचा आधुनिक भारतीय भाषांमध्ये अर्थ होतो भावना.
So you'd ask somebody, how do you feel in my house?
कोणाला विचारतो की तुम्हाला आमच्या घरामध्ये कसं वाटतंय.
But in early Buddhism it means development.
पण सुरुवातीच्या बौद्ध काळामध्ये याचा अर्थ व्हायचा की विकसित करणे.
Means bringing into being.
आणि अस्तित्वात त्या गोष्टींना घेऊन येणे.
So Maitri Bhavana means bringing Maitri into being.
आणि म्हणून मैत्री भावना या शब्दाचा अर्थ असा होता की मैत्रीला अस्तित्वात घेऊन येणे.
It's quite important, this distinction.
आणि हे जे वर्गीकरण आहे, भेद आहे, हा फार महत्वपूर्ण आहे.
Because maitri isn't necessarily a feeling.
कारण मैत्री जी आहे ती निश्चितच एक भावना नाही आहे.
You might experience quite a bit of pain yourself.
तर कधी कधी तुम्ही स्वतः खूपच दुःखामध्ये असता.
But you can still wish others well.
पण तरी सुद्धा इतरांच्या भल्याची तुमच्या मनामध्ये इच्छा असते.
The feeling that you have, maybe some tragedy has happened and you're feeling sad about that.
कदाचित काही कठीण प्रसंग तुमच्या सोबत घडला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला उदास वाटत आहे.
That doesn't stop you still from wishing others well.
पण याच्यामुळे इतरांच्या भल्याची कामना करण्यापासून तो प्रसंग तुम्हाला अडवत नाही.
In Buddhist psychology we make a distinction between karma and vipaka.
आणि बौद्ध मानसशास्त्रामध्ये आपण कर्म आणि विपाक याच्यामध्ये भेद करत असतो.
Sometimes vipaka is the word used is phala, fruit.
आणि कधी कधी विपाक या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून फल असा सुद्धा शब्द किंवा फळ असं सुद्धा वापरला जातो.
So there's elements of our experience which they happen to us.
तर आपल्या अनुभवांमध्ये असे बरेच भाग असतात, घटक असतात की जे आपल्या सोबत घडत असतं.
It's not our karma that has created it, or even it isn't described as our karma.
बरेच असं असतात की जे आपल्या कर्मामुळे ते आपल्या सोबत घडलेले नसतात आणि ते आपले कर्म आहे असं सुद्धा त्याचं वर्णन केलं जाऊ शकत नाही.
You know, like right now my mind is a little dull because I'm hot.
तर आता माझं मन थोडंसं खिन्न आहे कारण मला फार गरम होत आहे.
And I'm hot because I was born in England and my body is made for a cooler climate.
आणि मला गरम वाटत आहे कारण माझा जन्म इंग्लंड मध्ये झालाय आणि माझं जे शरीर आहे ते थंड तापमानासाठी बनलेलं आहे.
It's not my fault I was born in England.
आता हा काही माझा दोष नाही की माझा जन्म इंग्लंड मध्ये झाला.
I didn't choose to be, so far as I know.
आणि जितपर्यंत मला माहिती आहे तिथे जन्म घेण्याचं काही मी निवडलेलं नव्हतं.
It happened to me.
आणि ते माझ्या सोबत घडलं.
And so my body will be adapted to a cooler climate. My skin is adapted to a cooler climate.
आणि म्हणून माझ्या शरीराची किंवा त्वचेची जी काही बांधणी किंवा रचना आहे ती एका थंड तापमानासाठी.
So that's a vipaka.
तर हे विपाक आहे.
यू कांट ब्लेम मी फॉर दॅट.
पण ह्याच्यासाठी तुम्ही मला दोष देऊ शकत नाही.
यू माइट ब्लेम मी फॉर व्हॉट द इंग्लिश डू, बट दॅट्स अनदर क्वेश्चन.
तर इंग्रज लोक काय करतात त्याच्यासाठी तुम्ही दोष देऊ शकतात, पण तो वेगळा प्रश्न आहे.
इट्स नॉट माय फॉल्ट आई वॉज बोर्न इन इंग्लंड एनी मोर देन इट्स योर्स दॅट यू वर बोर्न इन इंडिया.
तर माझा जन्म इंग्लंड मध्ये झाला हा काही माझा दोष नाहीये, जसं तुम्ही भारतात जन्मला हा तुमचा दोष नाही.
बट व्हॉट यू डू विथ दॅट, दॅट्स अप टू यू.
पण आता या परिस्थिती सोबत तुम्ही काय करता हे तुमच्यावर आहे.
आय कॅन बी अ गुड इंग्लिशमन ऑर अ बॅड इंग्लिशमन.
मी एक चांगला इंग्रज होऊ शकतो किंवा वाईट इंग्रज होऊ शकतो.
यू नो ऑल अबाउट दॅट इन इंडिया.
आणि त्याच्याबद्दल भारतात तुम्हाला सर्व माहिती आहे.
बोथ द गुड अँड द बॅड.
बट इट्स गुड
बोथ. अँड यस द सेम फॉर यू.
आणि हे तुमच्यासाठी देखील तितकंच खरं आहे.
व्हॉट यू इनहेरिटेड सो टू स्पीक इज नॉट युअर फॉल्ट. What you've inherited.
तर तुम्ही काय वंश परंपरेमधनं घेतलेलं आहे हे काही तुमचा दोष नाही आहे.
It may be the result of something you've done in the past, it may not.
तर तुम्ही भूतकाळात काही केलेलं आहे त्याचा हा परिणाम असूही शकतो आणि नसूही शकतो.
But right now you're experiencing that effect under various kinds of conditioning.
पण आता या स्थितीमध्ये अनेक परिस्थितीच्या खाली तुम्ही त्याचा परिणाम जो आहे तो अनुभवत आहात.
सो दॅट्स ऑल विपाक.
तर हे सगळं जे आहे ते विपाक आहे.
आय वॉज थिंकिंग ऑफ बाबासाहेब.
मी बाबासाहेबांबद्दल विचार करत होतो.
यू नो डेली आय वॉज बोर्न अ हिंदू, दॅट वॉज नॉट विथ इन माय पॉवर टू चूज.
तर मी हिंदू म्हणून जन्माला आलो हे काही म्हणजे माझ्या नियंत्रणाचं नव्हतं की कुठे जन्म
घ्यायचं.
पण मी हिंदू म्हणून मरणार नाही.
That's my choice.
ही माझी निवड असणार आहे.
So yes, we make this very basic distinction in our experience between what, so to speak, happens to us and what we do.
तर हा एक फरक आहे की आपल्या सोबत काय घडत असतं आणि आपण काय करत असतो.
And there's a lot that about us that is not our direct fault.
आणि आपल्या सोबत बऱ्याच अशा गोष्टी घडत असतात ज्याच्यामध्ये आपली काही चुकी नसते.
There are things also about us now which have been formed by our actions in the past.
पण आता आपल्या सोबत अशा पण बऱ्याच गोष्टी आहेत की जे आपल्या भूतकाळामध्ये आपण जे काही कृती कर्म केलं आहे त्याच्यामुळे घडत आहे.
But right now it's not in our choice whether to have that or not.
पण त्या गोष्टी घ्यायच्या की नाही घ्यायच्या हे आपल्या नियंत्रणामध्ये किंवा निवडीमध्ये आता तरी नाही आहे.
You know, for instance, you might have some disease that's caused by eating the wrong kind of food.
तर उदाहरणार्थ चुकीचा प्रकारचा अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे तुम्हाला काहीतरी आजार झालेला असू शकतो.
For instance, drinking too much Indian tea.
उदाहरणार्थ खूप सारा भारतीय चहा पिल्यामुळे.
Well, you did drink that tea.
Ata tumhi to chaha pilela ahe.
So that does, you know, that was your karma.
He tumcha karma hota.
But now you've got the diabetes or whatever it is, but you can't change that right now.
Ata tumhala diabetes zalela ahe kiwa anya kahi aazar zalela ahe tyala tumhi badlu shakat nahi.
You see what I mean? So there's our actions which are karma. And there's the result of those actions, which are vipaka. There are also results that come from other kinds of conditioned process that we aren't able to change now, immediately, I'm not responsible for.
जसं आपलं कर्म असतं, आपलं विपाक असतं आणि अन्यही परिस्थितीमुळे आपल्यावर काहीतरी परिणाम होत असतात आणि ते परिणाम जे आहे ते बदलणं आत्ता लगेचच आपल्या काही बदलू शकू याची काही शक्यता नसते, आपल्या हातात नसतं.
So metta bhavana is not about having a nice feeling.
तर मेत्ता भावना जी आहे ती काही चांगली अशी एक भावना आणण्याबद्दलची गोष्ट नाहीये.
If you do practice metta, if you develop metta or maitri, you will get a positive result from that.
तर जर तुम्ही ती मैत्री विकसित करत असाल तर त्याच्यापासून तुम्हाला काही ना काही चांगले परिणाम मिळणारच.
But yes, you can be friendly even when you're unhappy.
आणि जरी तुम्ही दुःखात असाल तरी देखील तुम्ही मैत्रीपूर्ण राहू शकता.
आय रिमेंबर अ व्हेरी फेमस ओकेशन व्हेन आवर टीचर वाज ॲट अ बिग बुद्धिस्ट कॉन्फरन्स इन जर्मनी इन बर्लिन.
आणि मला आठवतं की आमचे जे गुरु आहे ते बर्लिन मध्ये एका मोठ्या बौद्ध संमेलनामध्ये परिषदेमध्ये होते.
अँड देयर वर सेव्हरल लीडिंग teachers there.
आणि खूप मोठे मोठे जे गुरु आहेत तिथे उपस्थित होते.
Tibetans and Vietnamese and one little Englishman.
आणि तिबेटचे, व्हिएतनामचे आणि एक इंग्रज देखील.
I think there was a Chinese guru there too.
आणि एक चायनाचे पण गुरु तिथे उपस्थित होते.
So they had a panel discussion.
आणि त्यांचं त्या परिषदेमध्ये अशी एक चर्चा होत होती.
And they were each asked, what is the most important basic thing that every Buddhist should do?
तर असं त्या चर्चेमध्ये विचारण्यात आलं होतं की सगळ्यात मूळ अशी कुठली गोष्ट आहे की जी करायला पाहिजे.
And they all said various things.
आणि त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या.
But one of the teachers, I won't tell you which one, said, what you need to do is be happy.
आणि त्यांच्यापैकी एक गुरु, मी नाही सांगणार तुम्हाला कोण, त्यांनी असं म्हटलं की तुम्हाला जे करायचं आहे ते म्हणजे आनंदी राहायचं आहे.
So Sangharakshita said, well, he wasn't convinced that that was what you needed to try to do, as it were.
आणि संघरक्षितांना ते काही पटत नव्हतं आणि ते म्हटले की मला नाही वाटत की आनंदी राहणं म्हणजे असं करणं आवश्यक आहे.
He said, nobody can be happy all the time.
आणि ते म्हणाले की सर्वच जण सर्व काळ आनंदित नाही राहू शकत.
He said, I thought even I saw that you weren't entirely happy a bit earlier.
आणि ते म्हणाले की थोड्या वेळापूर्वी मी सुद्धा हे बघितलं की तुम्ही देखील आनंदी नव्हता.
Of course, because that's life. Life is like that.
आणि निश्चितच हे जीवन आहे, जीवन असंच असतं.
But he said, yeah, you can't be happy always, but you can be friendly.
तर तुम्ही नेहमीच आनंदी राहू शकत नाही, पण तुम्ही नेहमी मैत्रीपूर्ण राहू शकता.
Or at least you can try to be friendly.
किंवा कमीत कमी तुम्ही मैत्रीपूर्ण राहण्याचा प्रयत्न करू शकता.
Because happiness is a vipaka.
कारण आनंद हा विपाक आहे.
It's a result of what you've done in the past.
आणि तुम्ही भूतकाळामध्ये काय केलेलं आहे हे हा त्याचा परिणाम आहे.
Which maitri is a karma, is something you do.
आणि मैत्री जे आहे ते कर्म आहे, असं काहीतरी जे तुम्ही करत असता.
If you do develop maitri, well, you probably will be happy.
आणि जर तुम्ही मैत्री विकसित केली तर कदाचित तुम्ही आनंदी होऊ शकता.
So paradoxically, happiness is not something you can aim at.
तर आनंद ही अशी काही गोष्ट नाहीये की जे तुम्ही म्हणजे आपलं ध्येय बनवू शकता.
It's something that comes when you really are fulfilling yourself.
आणि ही अशी गोष्ट आहे जी तेव्हा येते की जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये परिपूर्णता आणत असता.
So it's more like a byproduct rather than what you're aiming at.
तर तुमचं जे काही ध्येय आहे त्याच्या अनुषंगाने हे येत असतं आनंद.
Or if you aim at it, you often miss it badly.
आणि जर का तुम्ही तेच आपलं ध्येय बनवलेलं असेल तर तुम्ही नेहमीच ते ध्येय तुमचं चुकतं, म्हणजे ते प्राप्त होत नाही.
So I've taken the trouble to go into this because I think we can misunderstand what we're trying to do when we're developing maitri.
आणि मी हे सगळं एवढ्यासाठी सांगत आहे की मला वाटतं की आपला गैरसमज होऊ नये जेव्हा आपण मैत्री विकसित करत आहे तर आपण काय करत आहे.
We're trying to develop the real desire for the well-being of others and ourselves.
तर आपण इतरांच्या आणि स्वतःच्या भल्याची खरी खुरी अशी कामना निर्माण करत.
That's what maitri is.
आणि तीच जी आहे मैत्री आहे.
You want whoever it is you're directing your maitri to be happy, to be fulfilled, to make progress in their lives.
I missed the initial part.
You want whoever you're directing your maitri to be happy, to be free from suffering, to make progress in their lives.
आणि ज्याच्याकडे पण तुम्ही आपली ही मैत्री विकसित करत आहात, तुम्ही तुम्हाला वाटतं की ती व्यक्ती सुखी व्हावी, आनंदी व्हावी, त्यांची प्रगती व्हावी.
So you can be feeling that, even if you can be wishing that rather, even if you're not entirely happy yourself.
आणि जरी तुम्ही स्वतः तेवढा आनंदी नाही आहात तरी अशा गोष्टींची तुम्ही कामना करू शकता, इच्छा करू शकता.
Again, it's quite important because, well, tragedies do happen, difficulties come.
आणि हे करणं शक्य आहे कारण कठीण प्रसंग येत असतात आपल्यावर.
But we can still wish ourselves and others well.
पण तरीही आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी चांगल्याची इच्छा करू शकतो.
Because maitri sort of lifts you out of yourself into the life of others.
कारण मैत्री जी आहे तुमच्या जीवनाला स्वतःपासून उंच उठवून इतरांपर्यंत पोहोचत असते, इतरांच्या जीवनामध्ये.
So in Maitri is the characteristic Buddhist emotion, you could say, in the sense of desire.
तर इच्छेच्या संदर्भामध्ये मैत्री एक विशेष गुणधर्म असलेला बौद्ध भाव आहे असं आपण म्हणू शकतो.
And a very very significant part of our practice is developing Maitri.
आणि आपल्या आचरणाचा एक खूपच महत्त्वपूर्ण असा भाग आहे की मैत्रीचा विकास करणे.
The ability to enter into a real connection with others and wish them well.
आणि इतरांसोबतचा एका खऱ्या खुऱ्या संपर्कामध्ये उतरणे आणि त्यांच्या चांगल्याची इच्छा करणे.
When your Maitri is directed towards people who are in pain or in suffering, well then it becomes compassion, karuna.
आणि जेव्हा तुमची मैत्री अशा व्यक्तीप्रती असते की जे दुःखात आहेत, त्रासामध्ये आहेत, तेव्हा त्या मैत्रीचं रूपांतर करुणेमध्ये होत असतं.
When it encounters somebody who's happy, it becomes what we call mudita.
आणि जेव्हा मैत्री अशा व्यक्तीच्या संपर्कात येत असते की जी आनंदी आहे, तेव्हा ती मुदितेमध्ये रूपांतरित होते.
Mudita means sympathetic joy.
आणि मुदिता म्हणजे सहानुभूतीपूर्ण आनंद.
I'm pleased because you are happy.
मला आनंद होत आहे कारण तुम्ही आनंदी आहात.
You know what the opposite is like.
आणि तुम्हाला माहिती त्याच्या विरुद्ध पण कसं काय आहे.
There's a horrible word in German which we don't have any equivalent word in English, but the Germans have a special word for a particular emotion.
तर एक फारच भयंकर शब्द जर्मन लोकांसाठी आहे, याच्या विरोधात काय असतं त्याच्यासाठी त्याचा कुठलाही समकक्ष समतुल्य शब्द इंग्लिशमध्ये आमच्याकडे नाही आहे.
जर्मन वर्ड इज शादनफ्रोइडे.
तर जर्मन शब्द तसा काहीतरी आहे, शादनफ्रोइडे.
वाव. व्हिच मीन्स हॅपीनेस ॲट द सफरिंग ऑफ अदर्स.
तर याचा अर्थ आहे की दुसऱ्याच्या दुःखाच्या किमतीवर स्वतःचा आनंद.
हॉरिबल इमोशन. हॉरिबल.
आणि ही खूपच भयंकर अशी भावना आहे.
बट यू प्रॉबब्ली एबल टू एडमिट दॅट एव्हरी नाउ अँड अगेन यू फील अ सीक्रेट प्लेजर एट सीइंग समबडी एल्स सफरिंग.
आणि जेव्हा कोणी दुःखामध्ये आहे दुसरा, तर त्यावेळेस तुम्हाला एक म्हणजे लपलेला असा आतून आनंद होत असतो.
Well, karuna is the opposite of that.
आणि याचा एकदम विरुद्ध असते करुणा.
A mudita is in a sense the opposite in another way.
आणि मुदिता दुसऱ्या प्रकारे याचा विरुद्ध भावना.
Because you can also get, of course, I don't know whether the Germans have a word for this, but a sort of envious dislike of others' happiness.
अशी एक भावना आहे, मला माहित नाही की जर्मन लोकांकडे याच्याकडे याच्यासाठी शब्द आहे की नाही आहे, तर दुसऱ्याच्या आनंदाप्रती आपल्याला मत्सर वाटणे.
सो येस, मुदिता, व्हेन यू सी समबडी इज हॅपी यू फील प्लीज्ड अबाउट इट.
आणि मुदिता अशी आहे की जेव्हा तुम्ही इतर लोकांना आनंदी बघता तर तुम्हाला देखील त्याचा आनंद वाटत असतो.
यू होप दॅट दॅट विल कंटिन्यू.
आणि तुमची अशी आशा असते की असं वाटणं नेहमी चालू राहावं.
सो these three are the fundamental social emotions of Buddhism.
तर बौद्ध धर्मातले हे मूळ असे जे काही आहे सामाजिक असे भावना आहेत.
And we deliberately cultivate them.
आणि आपण ह्या जाणून बुजून विकसित करत असतो.
We go out of our way to develop that intention.
आणि अशा प्रकारचे उद्देश्य निर्माण करण्यासाठी आपण वेगळा रस्ता सुद्धा अवलंबण्यासाठी मागे पुढे बघत.
Those three are put together with another one, upeksha or upekka.
आणि ह्या तीन जे काही भावना आहे अजून एका शब्दासोबत एकत्रित आणल्या जातात जे आहे उपेक्षा.
Upeksha means being detached in a very positive sense of detached.
आणि उपेक्षा किंवा उपेक्षा म्हणजे खूपच सकारात्मक पद्धतीने अलिप्त राहणे.
यू आर नॉट डिस्टर्बड इझिली बाय द विंड्स ऑफ द वर्ल्ड.
तर जे काही वैश्विक वारे आहेत त्या वैश्विक वाऱ्यांमुळे तुम्ही एकदम सहजतेने विचलित होत नाही.
सो यू इवन माइंडेड, इक्वानिमस.
आणि तुमच्यामधला समतोलपणा कायम राहतो.
So these four are put together and they're called the Brahmaviharas.
आणि हे चारही जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना आपण ब्रह्मविहार म्हणत असतो.
Brahma in this sense means expansive or expanded or even infinite.
आणि ब्रह्म म्हणजे विस्तृत झालेला, विस्तृतपणा.
So the ways of living, viharati, that are expansive, infinite.
तर अशा पद्धतीने राहणं जे फारच विस्तृत आहे अनगिनत आहे, म्हणजे ज्याला अमर्याद आहे, मर्यादा नाही.
So our second kind of practice is developing maitri.
आणि मग आपला हा दुसरा जो काही सराव आहे तो म्हणजे मैत्रीचा विकास करणे.
And very very important indeed.
आणि खूपच हा महत्त्वाचा आहे.
We develop it by sort of association.
आणि एका प्रकारे संबंध जुळवून आपण हे विकसित करत असतो.
We deliberately say to ourselves, may X, Y, or Z be happy, free from suffering, progress in their lives.
आणि आपण जाणीवपूर्वक असं म्हणत असतो की एक्स वाय झेड ची पण व्यक्ती आहे ती सुखी हो, आनंदी हो आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांची प्रगती हो.
And we just say that over to ourselves, and sooner or later the intention supports it.
आणि आपण हे असं म्हणत असतो आणि आज नाही तर उद्या आपलं जे काही उद्देश आहे त्या गोष्टीला मदत देखील करत असतो.
And most people find ways of connecting their what they're saying with some real desire.
आणि बरेच लोक जे काही म्हणत आहेत त्याच्या सोबत म्हणजे इच्छेने एकदम जुडण्यासाठी अनेक मार्ग देखील शोधून काढतात.
So we start with ourselves.
तर आपण स्वतःपासून सुरुवात करत असतो.
Because it is quite difficult to wish others well when you're unhappy yourself or not wishing yourself well.
कारण हे थोडंसं कठीण आहे की जेव्हा तुम्ही स्वतःसाठी चांगल्याची कामना करत नाहीये किंवा स्वतः चांगले नाही आहेत तर इतरांसाठी तशी कामना करा.
If you haven't got a good wish for yourself, it's difficult to have it for others.
जर तुम्हाला स्वतःसाठीच काही चांगली इच्छा नाहीये तर ती दुसऱ्यांसाठी करणं सुद्धा अवघड आहे.
Then we move on to a near and dear friend.
आणि त्याच्यानंतर आपण एक खूपच जवळच्या अशा व्यक्तीकडे जातो, जवळचा मित्र मैत्री.
Someone for whom you have fairly uncomplicated desire for their well-being.
आणि अशी ती व्यक्ती असते की ज्याच्या भल्याची कामना करण्यामध्ये आपल्याला काहीच अडचण वाटत नाही.
It's in order to keep it uncomplicated, it's generally recommended that you don't choose somebody of the opposite sex.
आणि याला साधं ठेवण्यासाठी म्हणजे आपण असं सांगत असतो की विरुद्ध लिंगाची जी काही व्यक्ती आहे तिला आपण निवडायचं नाहीये.
There's nothing necessarily wrong with the feelings that might arise, but they might not be my meta.
तर ज्या काही भावना निर्माण होतात त्या निर्माण होण्यामध्ये काही चुकीचं नाहीये पण त्या मैत्रीच्याच असतील असं आपण नाही सांगू शकत.
Of course you need to just be sensible in your own experience.
आणि तुमचे जे काही अनुभव आहे त्याच्या प्रति तुम्ही म्हणजे ते समजून घ्यायला पाहिजे की काय निर्माण होतं.
Better if it's somebody still living.
आणि हे चांगलं असेल की अशी व्यक्ती निवडा की जी अजून जिवंत आहे.
Because if it's somebody who's dead, you may feel regret.
कारण एखाद्या व्यक्तीचा जर का मृत्यू झाला असेल तर कदाचित तुमच्या मनामध्ये पश्चातापाची देखील भावना येऊ शकते.
There's nothing wrong with that, but it makes it more difficult to deliberately cultivate the metta.
आता याच्यामध्येही काही चुकीचं नाही आहे पण जाणीवपूर्वक मैत्री विकास करण्यामध्ये याच्याने अजून जास्त आपल्याला कठीण जाऊ शकत.
And generally recommended somebody of roughly your own age.
आणि अशी व्यक्ती घ्या की जी तुमच्याच वयाच्या जवळपास असेल.
With somebody older you may get mixed up with feelings of respect, or somebody younger you may feel as it were parental type feelings.
तर जर तुमच्यापेक्षा खूप मोठी जर व्यक्ती असेल तर कदाचित तुमच्या मनामध्ये आदराच्या भावना येऊन जातील आणि जर तुमच्यापेक्षा खूप लहान असेल तर एक प्रकारे पालकत्वाची जी भावना आहे तशा प्रकारची तुमच्या मनामध्ये भावना येईल.
The main point is in this stage you make it easy for yourself.
महत्त्वाचं असं आहे की आता या घडीला तुम्ही स्वतःसाठी ते खूप सोपं असं ठेवा.
It's going to get more difficult.
कारण म्हणजे ते खूप कठीण होऊन जाऊ शकतं.
So you're taking a run up in order to have a big jump.
तर जसं काही मोठी उडी मारण्यासाठी आता सध्या तुम्ही जो आहे ते धावत येत आहे.
So you start with yourself, a near and dear friend.
तर मग तुम्ही स्वतःपासून सुरुवात करता, मग जवळचा मित्र किंवा मैत्रीण.
Then you move on to a neutral person.
आणि मग एका त्रयस्थ व्यक्तीकडे आपण जातो.
Somebody you have no particular feeling for.
आणि ती व्यक्ती अशी असते की ज्याच्या प्रति तुम्हाला काहीच विशेष अशा भावना वाटत नसतात.
द ड्रायव्हर ऑफ द डिगर,
जसं ही गाडी जी खोदकाम करणारी त्याचा ड्रायव्हर,
नॉट हिज फॉल्ट,
आता त्याची काही चुकी नाही, तो ड्रायव्हर झाला ते.
अँड या यू विश दॅट पर्सन वेल,
आणि त्या व्यक्तीसाठी देखील आपण भल्याची कामना करत असतो.
आय थिंक ही इज कमिंग इन,
मला वाटतं की तो आतमध्ये येत आहे.
And then you move on to the fourth stage where you take an enemy.
आणि मग तुम्ही चौथ्या पायरीकडे जाता जिथे तुम्ही एखाद्या शत्रूला निवडता.
I find when I teach this usually the room divides into two.
आणि माझा असा अनुभव आहे की जेव्हा मी हे शिकवत असतो तेव्हा जी खोली असते ती दोन भागांमध्ये विभागली जाते.
You can see half the people immediately know who they're going to choose.
आणि अर्ध्या लोकांना नेमकं माहिती असतं की मी आता कोणाला निवडणार आहे.
And half the people think, I don't have any enemies.
आणि अर्ध्या लोकांना असं वाटतं, त्यांना असं वाटतं की मला काही शत्रूच नाहीये.
So, well, enemy is a strong word.
तर शत्रू हा फारच म्हणजे कठीण असा शब्द आहे.
But there's probably at least somebody who's difficult for you.
पण कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये अशी एखादी व्यक्ती असते की जिच्याशी जुडवून घेणं कठीण जात असतं.
Or for whom you are difficult.
किंवा अशी व्यक्ती असते की ज्याच्यासाठी ज्याला तुमच्याशी जुडवून घेणं कठीण जात असतं.
You don't want to sweat over this, but just choose somebody where you're really having to push yourself across your boundaries.
तर याच्यासाठी खूप काही घाम गाळण्याची आवश्यकता नाहीये. अशी एखादी व्यक्ती निवडा की ज्याच्याशी संपर्क साधण्यासाठी आपल्याला जे आहे आपल्या मर्यादा सोडून थोडं पुढे जावं लागणार आहे.
सो यू आर ट्राइंग टू विश वेल, इन अ वे इट्स नॉट नॅचरल फॉर यू टू विश वेल.
आणि तुम्ही अशा प्रकारे त्यांच्यासाठी भल्याची कामना करताय की जे तुमच्यासाठी एकदम सहज किंवा नैसर्गिक स्वाभाविक नाही.
I find this quite interesting, teaching this in situations where people do experience real discrimination and so on.
आणि अशा परिस्थितीमध्ये की जिथे लोक फार भेदभाव सहन करतात, हे शिकवणं फार अवघडही जातं.
Some of you know that I've done some teaching of Buddhism in Hungary amongst gypsy people.
आणि तुमच्यापैकी काही लोकांना माहिती आहे की हंगरी देशामध्ये जिप्सी लोकांना मी बौद्ध धर्माची शिकवण देत असतो.
And in Hungary the gypsies are about 6% of the population and they look like you.
आणि ते जे हंगरी मधले जिप्सी लोक आहेत त्या देशाची 6% लोकसंख्या त्यांची आहे आणि ते तुमच्यासारखेच दिसतात.
If you went to Hungary people would think you were gypsies.
आणि जर तुम्ही हंगरीला गेला तर लोक असं समजतील की तुम्ही जिप्सी आहात.
And well, the rest of the population, the other 94% of the population, they look more like me.
आणि उरलेले जे 94% लोक आहेत ते माझ्यासारखे दिसतात.
And in Hungary I'm called a Hungarian because I'm white.
आणि हंगरी देशामध्ये मी माझा रंग पांढरा असल्यामुळे मला हंगेरियन समजतात.
The gypsies are really badly treated. It's a real disgrace.
आणि तिथे जिप्सी लोकांना खूपच वाईट अशी वर्तणूक दिली जाते.
Very unpleasant indeed.
आणि ती खूपच वाईट अशी असते.
So we have some work with some of these people.
तर या लोकांसोबत आम्ही काही काम करत असतो.
And I've taught the metta maitri bhavana there.
आणि मी तिथे त्यांना मेत्ता भावना शिकवली.
So when it comes to the fourth stage I say, well, you know, you take your enemy.
आणि जेव्हा चौथ्या पायरीपर्यंत जातो मी त्यांना असं सांगतो की आता तुम्ही तुमचा शत्रू निवडा.
I'm not developing maitri for Hungarians.
आणि ते म्हणतात मी कुठल्याच हंगेरियन साठी मैत्री विकसित करणार नाही.
And I couldn't really quite understand what this was.
आणि मला काही कळतच नव्हतं की हे काय आहे.
Well, I can understand that they have strong feelings of hatred and fear.
आणि मी हे समजू शकत होतो की त्यांना म्हणजे द्वेषाची आणि स्ट्रॉंग फीलिंग ऑफ हेट्रेड
and fear.
आणि भीतीची अशी भावना आहे.
But to me it seems obvious that if you develop maitri for your enemies you're in a better position in relation to them.
पण मला असं वाटायचं की आपण जर का आपल्या शत्रूसाठी मैत्री विकसित केली तर त्यांच्यासाठी त्यांच्या सोबत संबंध आपले चांगले सुधारतील, याच्यासाठी आपल्याकडे चांगली हे असते, संधी असते.
I just couldn't explain.
पण हे मी त्यांना समजावू शकत नव्हतो.
And then one of the people who was with me said, look, maitri gives you strength.
आणि मग एक व्यक्ती माझ्या सोबत होता, तो त्यांना असं म्हणाला की बघा,
हेट्रिड
तुम्हाला ताकद देते,
हेट्रिड वीकन्स यू,
आणि द्वेष तुम्हाला जे आहे अशक्त करत असतो.
यू कांट थिंक क्लिअरली, यू कांट ऍक्ट क्लिअरली,
तुम्ही स्पष्टपणे विचार करू शकत नाही, तुम्ही स्पष्टतेने कृती करू शकत नाही.
मैत्री डजंट मीन दॅट यू जस्ट थिंक व्हॉट दे आर डूइंग इज ओके.
तर मैत्रीचा अर्थ असा नाही की तुम्ही हे विचार करताय की ते जे काही करत आहेत ते चांगलं आहे,
यू वॉन्ट देम टू स्टॉप सो दे कॅन बी हॅपी.
तर तुम्ही अशी कामना करतायत की जे ते करतायत ते करणं त्यांनी थांबावं, जेणेकरून ते आनंदित होतील.
सो व्हेन यू स्टार्ट टू एक्झामिन मैत्री इन दिस कॉन्टेक्स्ट, यू बिगिन टू रियलाइज इट्स अ ट्रेमेंडस पॉवर.
आणि जेव्हा आपण या संदर्भामध्ये मैत्रीकडे बघतो तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की मैत्रीमध्ये खूप ताकद आहे.
I haven't read much of this, but I've recently been looking at some new material coming from psychological research.
तर मानसशास्त्रावर जे काही संशोधन आहे त्याच्यामध्ये काही लिखाण झालेलं आहे, त्याच्याकडे मी बघत होतो, त्याच्यामध्ये नवीन साहित्य आलंय त्याच्याकडे बघत होतो.
And what this is showing is the healing power of maitri.
आणि त्या संशोधनामध्ये काय दाखवत आहे की मैत्रीमध्ये कशा पद्धतीने दुःखामधनं वर येण्याचा मार्ग आहे,
both the healing power
बरं होण्याचा मार्ग,
healing power in terms of physical health,
आणि बरं होणे म्हणजे शारीरिक आजारांपासून बरं होणे.
If people are in a full of maitri, they're able to get rid of diseases easier than those who are not.
तर जर लोकांमध्ये मैत्री असेल तर ते त्या लोकांपेक्षा जास्त सहजतेने बरे होतात ज्यांच्यामध्ये मैत्री नसते.
But also the social healing power of maitri.
पण सामाजिक रित्या देखील बरं होण्याची ताकद जी आहे ती मैत्रीमध्ये असते.
And this is carefully researched, as it were, academically respectable research.
आणि हे इतक्या काळजीपूर्वक याच्यावर संशोधन केलं गेलं आहे जसं एखादा अभ्यासक्रम असतो आणि त्याच्यावर काळजीपूर्वक संशोधन होत असतं.
So we're trying to develop maitri even in the most difficult of situations.
आणि जे अतिशय कठीणातले कठीण प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये पण मैत्री विकसित करण्याचा आपण प्रयत्न करतो.
And this is again one of the very very important things about Dr. Babasaheb Ambedkar's embracing Buddhism.
आणि परत बाबासाहेब आंबेडकरांनी जो बौद्ध धर्म स्वीकारला त्याच्यामधली पण ही एक महत्त्वाची गोष्ट आहे.
He knew that the ending of the oppressive hierarchical social system did not lie in revolution.
तर त्यांना ही जाणीव झाली होती की ही जी काही जातीची वर्गवार व्यवस्था होती ज्याच्यामध्ये फार शोषण पण होतं.
Well, it ended when there was a real change of mind in the direction of maitri.
त्याच्यामध्ये शोषण पण होतं, ते काही फक्त क्रांतीने नष्ट होणार नव्हतं तर ते तेव्हाच नष्ट होईल की जेव्हा मनांमध्ये परिवर्तन होते.
And he was quite clear about that, quite explicit about that.
आणि त्याच्याबद्दल ते खूप स्पष्ट होते.
He identified democracy in the end with maitri.
आणि सरतेशेवटी लोकतंत्राचा संबंध त्यांनी मैत्रीशीच जुळवून बघितला.
यु नो ही डिफाइंड डेमोक्रेसी एज अन ॲटिट्यूड ऑफ रिस्पेक्ट अँड वेल विशिंग ऑफ वन सिटिझन फॉर अनदर.
आणि त्यांनी लोकतंत्राची व्याख्या अशी केली की एका नागरिकाला दुसऱ्या नागरिकाप्रती जी आदराची आणि सन्मानाची आणि म्हणजे त्यांच्या चांगल्याची इच्छा करण्याची भावना.
ही स्पोक ऑफ फ्रटर्निटी, बंधुत्व.
त्यांनी बंधुत्वाबद्दल बोलले.
And bandhutva, he said, is simply another name for maitri.
आणि ते असं म्हटले की बंधुत्व हा मैत्रीचं दुसरं नाव आहे.
So if we really want a free and just society, we ourselves need to develop maitri.
आणि जर आपल्याला खरंच न्यायपूर्ण आणि स्वतंत्र असा जर का समाज पाहिजे असेल तर आपल्याला स्वतःला मैत्री निर्माण करावी लागते.
We need to encourage others to develop it.
आणि दुसऱ्यांना देखील मैत्री निर्माण करण्याची आपल्याला प्रेरणा द्यावी लागते.
सो आय थिंक ऑफ दिस प्रॅक्टिस एज डेमोक्रेसी प्रॅक्टिस, रिअल डेमोक्रेसी.
आणि म्हणून या सरावाकडे मी एक प्रजातंत्राचा लोकतंत्राचा सराव म्हणून देखील बघत असतो.
इफ यू हॅव मैत्री यू कांट थिंक जिप्सी हंगेरियन दिस दॅट व्हॉटएव्हर. English, Indian.
जर तुमच्यामध्ये मैत्री असेल तर जिप्सी, हंगेरियन, भारतीय अशा पद्धतीने तुम्ही विचार करत
नाही. You can just think, here's another human being, may they be well. Here's another living creature, may they be well.
आणि तुम्ही अशा पद्धतीने विचार करतात की तो दुसरा एक व्यक्ती आहे त्याचं चांगलं हो, तो दुसरा एक जीव आहे त्याचं भलं हो, चांगलं हो.
And this is what we're developing through our practice.
आणि हेच आपल्या सरावामध्ये आपण विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत.
In the final stage of our practice, we first of all equalize the maitri for each person.
आणि शेवटच्या पायरीमध्ये सगळ्यात आधी ह्या चारही लोकांप्रती जे मैत्री आहे ती आपण समान पातळीवर आणत असतो.
मैत्री इज इम्पार्शल.
आणि अशा मैत्री की ज्याच्यामध्ये भेद नसतो, वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी मैत्री असा भेद नसतो.
यू डोंट फील, यू डोंट विश समबडी वेल बिकॉज ऑफ व्हॉट दे विल डू फॉर यू.
तर तुम्ही याच्यासाठी त्यांच्या चांगल्याची कामना करत नाही की ते तुमच्यासाठी काहीतरी करणार.
सो यू टेक युअरसेल्फ, युअर फ्रेंड, neutral person, enemy, and you try to make sure that you've got the same maitri for all. It's just maitri.
मग तुम्ही स्वतःला, तुमच्या जवळच्या मित्राला, त्रयस्थ व्यक्तीला, शत्रूला, सर्वांना एकत्र घेता आणि बघता की सगळ्यांसाठी तुमच्याकडे समान मैत्री आहे.
Because maitri goes beyond your own interest.
कारण मैत्री जी आहे ती तुमच्या स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जात असते.
And then you begin to spread your maitri out.
आणि मग ही जी मैत्री आहे याचा तुम्ही बाहेर विस्तार करायला सुरुवात करता.
एव्हरीबॉडी हियर,
इथे जे लोक उपस्थित आहे,
वी ऑल इन आवर माइंड्स विश ईच अदर वेल.
आपण सगळे आपल्या मनामध्ये एक दुसऱ्याच्या चांगल्याची इच्छा करतो.
एव्हरीबॉडी इन दिस कंपाऊंड.
आणि मग हे जे आपला परिसर आहे याच्या कंपाऊंड मध्ये जेवढे लोक आहे,
इन्क्लुडिंग द ड्रायव्हर,
त्या ड्रायव्हर सकट,
आय डोंट नो, इट्स नॉट हिज फॉल्ट.
आवाज करत आहे ते काही त्याची चुकी नाही आहे.
Even though he's driving a British made machine.
जरी ते इंग्रजांनी निर्माण केलेलं मशीन चालवत असले तरी पण.
Or British designed anyway.
किंवा ब्रिटिश लोकांनी डिझाईन केलेलं मशीन चालवत असले
तरी. So then you just spread it wider and wider and to include everybody in India, Asia, all the continents.
आणि अजून अधिकाधिक तुम्ही त्याचा विस्तार करत जाता जेणेकरून भारतातले आणि सगळे लोक त्याच्यामध्ये सामावले जातील.
Then all the all living creatures whatsoever.
आणि सगळे जे काही सजीव प्राणी आहेत ते त्याच्यात सामावतील.
In Buddhism we extend our maitri for anything that lives.
आणि बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक गोष्ट जी सजीव आहे मग ती काहीही असेल तरी त्याच्याप्रती आपण मैत्रीचा विस्तार करत असतो.
That's why many of us are vegetarian.
आणि त्यामुळेच आपल्यापैकी बरेच लोक जे आहेत ते शाकाहारी आहेत.
It's not for any ritual reason or any dietary reason.
तर याच्या मागे काही आहाराचा काही तत्व नाही आहे किंवा काही पूजा अर्चेचा काही भाग नाही आहे.
We don't need to take that life, so we don't want to take it.
आपण तो जीव घेत नाही कारण तो जीव, ते जीवन किंवा तो जीव घेण्याची आपली इच्छा नाही.
And you know that there's quite a bit of suffering connected with the meat industry.
आणि तुम्हाला माहिती आहे की जे काही मटन जो काही व्यापार आहे त्याच्याशी फार दुःखद असे प्रसंग जुडलेले आहेत.
Where I live in the mountains in Wales, I live in the middle of a sheep farm.
आणि वेल्स मध्ये जिथे डोंगर वस्ती मध्ये मी राहतो तर ते भेड जे असतात त्याच्या शिप फार्म, त्या म्हणजे तिथे ते चरायला येतात तिथे मी राहतो.
अँड व्हेन आय लेफ्ट देयर वर लॉट्स ऑफ व्हेरी स्वीट लिटल लॅम्स.
आणि जेव्हा जेव्हा मी तिथे राहत होतो तर तिथे खूप छोटे छोटे मेमने असे होते.
व्हेन आय गो बॅक they won't be there.
आणि जेव्हा मी परत जाईल तर ते तिथे नसतील.
They'll be in somebody's stomach.
ते कोणाच्या तरी पोटात गेलेले असतील.
So I'm very aware of all this.
तर याच्या प्रती मी खूपच जागृत असा असतो.
So we extend our maitri to all living creatures.
आणि म्हणून जे काही जीव आहेत, सजीव आहेत त्यांच्या प्रती आपण मैत्रीचा विस्तार करत असतो.
And then on out in all the directions of space to all creatures, all living things anywhere.
आणि मग अजून बाहेर अंतरिक्षाच्या सगळ्या दिशांमध्ये सगळीकडे सगळ्या सजीवांप्रती जे जिथे जिवंत असतील.
So we'll do that practice after we've had a break.
तर आपण छोटीशी सुट्टी घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपण हा सराव करू.
But anything that anybody wants to ask coming out of all that?
त्याच्यापूर्वी जर कोणाकडे काही प्रश्न असेल तर ते विचारू शकतात की सुट्टी घेऊ शकतो किंवा आपण सुट्टी घेऊ शकतो.
Take a break, yeah. It's quite wearying, the noise, isn't it? But we wish him Maitri. So we'll have a 15-minute break and then come back.
आपण 15 मिनिटांची सुट्टी घेऊया आणि मग आपण परत येऊया.